हरिः ॐ। अग्निश्चम इन्द्रश्च मे, सोमश्चम इन्द्रश्च मे, सविता चम इन्द्रश्च मे, सरस्वती चम इन्द्रश्च मे, पूषा चम इन्द्रश्च मे, बृहस्पतिश्चम इन्द्रश्च मे, मित्रश्चम इन्द्रश्च मे, वरुणश्चम इन्द्रश्च मे, स्वष्टा चम इन्द्रश्च मे, धाता चम इन्द्रश्च मे, विष्णुश्चम इन्द्रश्च मे, श्विनौ चम इन्द्रश्च मे, मरुतश्चम इन्द्रश्च मे, विश्वे च मे, देवा इन्द्रश्च मे, पृथिवी चम इन्द्रश्च मेऽन्तरिक्षम चम इन्द्रश्च मे, द्यौश्चम इन्द्रश्च मे, दिशश्चम इन्द्रश्च मे, मूर्धा चम इन्द्रश्च मे, प्रजापतिश्चम इन्द्रश्च मे, अंशिश्च मे, रश्मिश्च मे, दाम्भ्यश्च मेऽधिपतिश्चम, उपागंशिश्च मेऽन्तर्यामश्च म इन्द्रवायवश्च मे, मैत्रा वरुणश्च म आश्विनश्च मे, प्रतिप्रस्थानश्च मे, शुक्रश्च मे, मन्थी च म आग्रयणश्च मे, वैश्वदेवश्च मे, ध्रुवश्च मे, वैश्वानरश्च म, ऋतुग्रहाश्च मेति ग्राह्याश्च म इन्द्राग्नश्च मे, वैश्वदेवश्च मे, मरुत्वतीयाश्च मे, माहेन्द्रश्च म, आदित्यश्च मे, सावित्र्यश्च मे, सारस्वतश्च मे, औष्णश्च मे, पात्नीवतश्च मे, हारियोजनश्च मे।
परम पूजनीय स्वामी माधवनाथांच्या आठवणी आज सद्भक्त कुटे काका आपल्याला सांगणार आहे।
ओम परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। आज रविवार दिनांक 21 एप्रिल 1991 अध्याप मंगल धाम केंद्रातील सत्संग, स्वामीजींचा सत्संगाचा कार्यक्रम म्हणजे एका जनार्दनी मांडिले दुकान, देतो मोलाजीन सर्व वस्तू, यारे सारे लहान थोर, भलते यारे यातीन। नेहमीच्या रुद्र प्रार्थनेनंतर स्वामीजी प्रश्न वाचतायत। पहिलाच प्रश्न आहे राजेंद्र सराफ यांचा। मी रोज 2 तास ध्यान करतो, ध्यानामध्ये आनंद पण प्राप्त होतोय, म्हणून या ध्यानासाठी आणखी बैठकीचा वेळ वाढवा असं वाटतो, परंतु प्रापंचिक गोष्टीमुळे ते शक्य होत नाही। स्वामीजी कुठे आहेत सराफ? सराफ काका उभे राहतात, त्यांच्याकडे पाहत स्वामीजी उत्तर देतायत। तुम्ही जे करता आहात ते पुरेसे आहे, प्रपंच सुद्धा भगवंतानेच निर्माण केला आहे ना। समर्थ म्हणतात, आधी प्रपंच करावा न्यायचं का, मग घ्यावे परमार्थ विवेक। प्रापंचिक गोष्टीसाठीही योग्य वेळ द्यायला पाहिजे, तोही त्याही स्वधर्म क्रमातच मोडतात ना। यावर सराफ काका मान हलवतात। स्वामीजी म्हणतात, मग बसा खाली, असे सांगून स्वामीजी पुढील प्रश्न वाचतात। कर्म अकर्म विकर्म आणि निष्कर्म म्हणजे काय स्वामीजी? कर्म म्हणजे नित्य करतो ते, अकर्म म्हणजे जे जे काही करतो ते मी करीत नाही अशा भावनाने करतो ते, विकर्म म्हणजे करीत असलेले कर्म विनम्रपणे परमेश्वरार्पण बुद्धीने करतो ते विशेष कर्म, आणि निष्कर्म्यता म्हणजे कर्मशून्य अवस्था। या निष्कर्मतेच्या दोन बाजू आहेत। एक बाजू म्हणजे सगळी कर्मे करीत असताना आदित्यता सांभाळणे, मी काहीही करीत नाही या भावाने जो सकळ कर्मी वर्तता देखे आपली निष्कर्मता, ही एक बाजू, आणि कोणतेही कर्म न करताही कार्य मात्र उदंड होणं ही दुसरी बाजू। विनोबांनी गमतीचं उदाहरण दिलंय। माध्यमिक शाळा असते, शिक्षक अजून वर्गावर यायचे असतात, विद्यार्थ्यांचा गोंगाट चाललेला असतो, वर्ग सेक्रेटरीला तो आवडत नसतो, तो मोठमोठ्याने गप्प बसा शांतता ठेवा असे ओरडून पुन्हा पुन्हा सांगत असतो, पण कोणी ऐकत नाही। गप्प बसवण्याचं कर्म जोरात चाललंय पण कार्य मात्र शून्य। पुढे शिक्षक येतात, हातातील छडी टेबलवर असतात, ए गप बसा असे ओरडतात, मुले काहीशी शांत होतात। पुढे मुख्याध्यापक येतात, कारण आज मोठी व्यक्ती भेट द्यायला येणार असते, ते फक्त काय चाललंय एवढंच म्हणतात, मुलं बरीचशी शांत होतात, म्हणजे कर्म कमी आणि कार्य जास्त होते। पुढे मोठी व्यक्ती मुख्य पाहुणे येतात, मुले सगळी चिडी चूप, पाहुण्यांनी कर्म तर काहीच केले नाही परंतु कार्य मात्र उदंड झाले, हीच कर्मशून्य अवस्था म्हणजेच निष्कर्म्यता। स्वामी स्वरूपानंदासारखी ते नुसते पडून होते परंतु कार्य मात्र प्रचंड झाले, कळलं ना? पुढचा प्रश्न आहे आशुतोष देसाई यांचा, सत्य म्हणजे काय? बहुमताने सांगितले म्हणून ते सत्य मानायचे काय? स्वामीजी, सत म्हणजे तो परमात्मा, एकमेव अद्वितीय अल्टिमेट सत्य होय। ध्यानामधली अनुभूती ही त्या सत स्वरूपाकडे जाण्याचा मार्ग आहे, परंतु ती तात्पुरती असे म्हणून ती पुन्हा पुन्हा अनुभवून अंतिम सोहम बोधापर्यंत पोहोचणे ही दीर्घकाळ करायची साधना आहे। अनुभव, अनुभाविता, अनुभाज्य या तिहीच्याही पलीकडे जाणे म्हणजे अल्टिमेट सत्स्वरूप होऊन राहणे होय। सत्स्वरूप हे स्वसंवेद्य स्वयंप्रकाशित सत्य, जसा सूर्य स्वतः सिद्ध आहे तसे सत्यही स्वयंसिद्ध, त्याच्या सिद्धतेसाठी बहुमताची गरज नसते किंवा केवळ बहुमतांनी सांगितले म्हणून ते सत्य होऊ शकत नाही। हिसाब नीतीतील एक गोष्ट आहे, एकदा भर दुपारी एका झाडावर एक हंस पक्षी येऊन बसला, त्याच झाडाच्या एका फांदीला लटकलेले एक घुबड होते, दिवाभीत म्हणजे दिवसा ज्यांना दिसत नसले ते। हंस पक्षी स्वतःशीच सहजपणे पुटपुटतो, उष किती उकळते हे, सूर्याचे तेज आज जास्तच प्रखर वाटते। ते ऐकून घुबड म्हणते, सूर्य कुठला सूर्य, आता उकळतंय ते ठीक आहे, परंतु ही उष्णता सूर्यामुळे नसून अंधार वाढल्याने वाढत आहे। ते ऐकून हंस पक्षी हसत म्हणतो, अरे सूर्य आकाशात असतो, तो दुपारी डोक्यावर आल्याने त्याच्या प्रखर उष्णतेने उकळते आहे, घुबडाला काही ते मान्य होईना। ते खोखो असून हंसाला म्हणते, सूर्य नावाची ही काय नवीन वस्तू तू सांगतोस, मला तर तुझे बोलणेच वेडगळपणाचे वाटते। त्यावर हंस फुटफुटत म्हणतो, याला आता कसे समजावून सांगावे? त्यावर घुबड म्हणते, मुळातच नसलेली गोष्ट समजावून देण्याची काहीही गरज नाही, सत्य ते सत्य, माझ्या बुद्धिमान मित्रांनाच विचारूया म्हणून शेजारच्या फांदीवर कितीतरी घुबड लटकलेली होती, त्याला हे घुबड मोठ्या आवाजात विचारते, अहो हा नवीन आलेला पाहुणा म्हणतो की आकाशात सूर्य चमकतो व त्याच्या उष्णतेने आता उकळते आहे, हे खरे आहे काय? त्याला उत्तर म्हणून सर्वजण एका सुरात ओरडतात, हे साफ खोटे साफ खोटे आहे। तो गलका ऐकून हंस मात्र तिथून निघतो, उडताना उडताना पुटपुटतो, सारे वेडे मिळाले तेथे शहाण्याचे काय चाले, अशी मजा आहे। समजलं ना आशुतोष तुला? पुढचा प्रश्न आहे, भाव म्हणजे काय? आपला भाव वाढविण्यासाठी काय करावे? स्वामीजी, भाव म्हणजे अस्तिभाव, परमेश्वराचा कोठेही अभाव नाही हा भाव। परमार्थात आपला भाव वाढण्यासाठी पायाभूत अशी श्रद्धा असली लागते। जाणत्याकडून श्रवणाने, सत्संगतीने, संतांच्या सहवासाने ही वाढू लागते। गुरुदेव रानडे यांच्या घरी नाम संकीर्तनाचा कार्यक्रम झाला की नंतर त्या खोलीतला केर काढून एकत्र केलेल्या धुळीच्या पुड्या बांधून ठेवित असत। अंगारा म्हणून. कुणी सश्रद्ध साधक संकट समयी नमस्काराला आला की तो अंगारा त्याला विभूती म्हणून देत असत. बनारस विद्यापीठाचे तत्वज्ञानाचे प्रोफेसर असलेले गुरुदेव रानडे यांची श्रद्धा होती की ज्या भगवंताचे नाम संकीर्तन इथे झाले त्याला आता तुमची काळजी, त्याची विभूती देतो, ती घ्या, आता जे घडेल ती त्याची इच्छा माना. हा बाप, चांगला प्रश्न होता. आता आपण एक अभंग ऐकूया. कोण म्हणताय बरं? हा, तुम्ही म्हणा. सद्भक्त कदम गुरुजी अभंग म्हणतात, मने नाही भाव, मने देवा मला पाव, देव बाधारचा भाजीपाला नाही हो. अभंग संपल्यावर भल्ले शाबास म्हणून स्वामीजी घडाळाकडे पाहत म्हणतायत, आता शेवटचा एक छोटासा प्रश्न घेतो. साधकाचा पोशाख व वर्तन आपल्या संस्कृतीला धरून असले ना स्वामीजी? अर्थातच तसेच असले पाहिजे. वर्तनावरून हा साधक असला पाहिजे असे इतरांनाही ओळखता आले पाहिजे. पंडित नेहरू भारताचे पंतप्रधान परदेशात भेटीवर जायचे तेव्हा त्यांना फार आदर मिळायचा. तिकडे एकदा एका जेंटलमनने त्यांना सिगारेट ऑफर केली. पंडितजी म्हणाले नो थँक्स, त्यांनी ती नाकारली. त्यावर त्यांना तुम्ही सिगारेट ओढत नाही का असे विचारले गेले असता नेहरू म्हणाले माझे देशवासीय मला देव समजतात आणि आमचे देव सिगारेट ओढत नाहीत. हरी हरी. सत्संग संपला. पुढील केंद्र बुधवार दिनांक 24 एप्रिल 1991 माया अपार्टमेंट संध्याकाळचे केंद्र. मार्गी अंधा सरीसा पुढे देखनाही चाले जैसा अज्ञाना प्रगटावा धर्म जैसा आचरणी. ज्ञानेश्वरी नित्यपाठातील 32व्या ओवीवरील सद्भक्त श्री अजित भवाळकर यांच्या निरूपणानंतर स्वामीजी उत्स्फूर्तपणे बोलतात संसार म्हणजे ज्यापासून काहीही सुख नाही तो आपल्या आसक्तीमुळे सत वाटतो, वस्तुत तो स्वप्नवत मृगजळवत आहे. कोणालाही तर अनासक्त अशा ज्ञानीपुरुषाला स्वप्न खरं की खोटं पाहत असताना खरं, परंतु जाग आल्यावर मात्र खोटं. तसा संसार खरा की खोटा? करत असताना खरा, पण ज्ञानाची जागृती आली की खोटा? वेदांत सांगतो संसारा परमार्थो अयम संलग्न स्वात्मवस्तूनी इति भ्रांती अविद्या स्यात् विद्येशा निवर्तते. संसार खरा मानणं तो माझा असं वाटणं ही भ्रांती, अविद्येमुळे अज्ञानामुळे तसं वाटतं. ज्ञानानेच तो भ्रम जातो विवेक जागृत झाल्यामुळे. भगवंत म्हणतात मी अविवेकाची काजळी फेरुनी विवेक दीप उजळी ते योगिया पाही दिवाळी निरंतर. मी जगामध्ये जेव्हा अवतार घेतो तेव्हा लोकांमध्ये असलेली अविवेकाची काजळी फेरून टाकतो आणि विवेक दीप उजळवितो. मग तुमच्यासारखी मंडळी जी रोज ध्यान करतात, नाम घेतात, गीता ज्ञानेश्वरी श्रवण करतात, तरुणपणातच जागी होतात, ती योगी मंडळी त्यांना निरंतर ज्ञानाची दिवाळी. विशी पंचवीशीतच ही जाग यायला हवी संसाराला सुरुवात होण्यापूर्वीच, नाहीतर पुढे 20-25 वर्षे संसार करून झाल्यानंतर संसाराला कंटाळून परमार्थाला लागण्यावर परमार्थ करणे फार अवघड. एक गृहस्थ असे संसाराला कंटाळून ईश्वर प्राप्तीसाठी काशीला जातात. संसाराचा वीट आला म्हणून निघून गेले. बायकोला न सांगता बायकोला मोठी चिंता पडली. लहान दोन मुलं पदरात. पती असा निघून गेलेला कोणाही स्त्रीला आवडत नाही, कारण भांडायला रागवायला हक्काचा म्हणून लागतं ना. वर्ष 6 महिने झाले तरी ते आले नाहीत म्हणून पत्नीने त्यांचा शोध घ्यायला सुरुवात केली. शेजारचे गृहस्थ काशीला जाऊन आले, म्हणाले तुमचे यजमान तिथे आहेत. पत्नीला आनंद झाला. शेजारी म्हणाले आनंद मानण्यासारखी मात्र गोष्ट नाही, कारण त्यांनी तिथे दुसरं कुटुंब केलंय. आता बोला, हे असं व्हायला नको असेल तर समर्थ म्हणतात त्याप्रमाणे करावी तातडी परमार्थाची. 20-25 आतच लाग वेगे परमार्थाला लागावे. हरी ओम तस्स.
श्रीराम, कृपया सर्व साधकांनी जास्तीत जास्त पुढे सरकून घ्यावं.
आनंदुरे आजी आनंदुरे आनंदुरे आजी आनंदुरे सवाय अभ्यंतरी सवाय अभ्यंतरी अवघा परमानंदुरे अवघा परमानंदुरे आनंदुरे आजी आनंदुरे एक दोन तीन चार पाच सहा इतके विसरोनी इतके विसरोनी अंतर शोधोनी आपहा अंतर शोधोनी आपहा आनंदुरे आजी आनंदुरे सातवा राम आठवा वेळो वेळा बाप रखुमा देवी वरु बाप रखुमा देवी वरु आजी विठ्ठलू सोहळा आजी विठ्ठलू आजी आनंदू सोहळा आनंदू रे आजी आनंदू रे सबाय अभ्यंतरी सबाय अभ्यंतरी अवघा परमानंदुरे
अवघा परमानंदुरे
अवघा परमानंदुरे
अवघा परमानंदुरे
आनंदुरे आजी आनंदुरे
आनंदुरे आजी
आनंदुरे आजी आनंदुरे
आनंदुरे आजी आनंदुरे
एका साधकांनी एक मनोगत व्यक्त केलं आणि त्या मनोगता नंतर काही प्रश्न उपस्थित केले. ते प्रश्न आपण गेले काही गुरुवार पाहतो आहोत. त्यामध्ये ध्यानासंबंधीचा प्रश्न होता. ध्यानातील खोली केंद्रामध्ये अथवा स्वामीजींच्या सानिध्यात कधी कधी अनुभवाला येते, ती इतर वेळेला इतर स्थानी कशी मिळवता येईल. तसंच मध्यवर्ती कल्पना आपल्या चित्तात खोल कशा रुजवाव्या, मध्यवर्ती कल्पनांमध्ये सहजता कशी आणता येईल. चित्त नाना प्रकारच्या भयाने भयग्रस्त असं होतं. आणि त्यामुळे अतिशय अस्वस्थता देखील व्यग्रता निर्माण होते. भय चित्ताला मनाला व्यग्र करणार नाही यासाठी काय करावं. तसं वासना इच्छा अतिशय त्रास देतात सतावतात. एक प्रकारची अनैतिक ओढ जर कधी चित्ताची लक्षात आली तर काही काळाने जेव्हा चित्त त्याच्यातून बाहेर पडतं तेव्हा त्याच्याबद्दल खूप शर्मिंद झाल्यासारखं होत. आणि इतरही अनेक प्रकारच्या पाहण्याबद्दल, ऐकण्याबद्दल, खाण्याबद्दल अशा प्रकारच्या ज्या इच्छा वासना होतात, अगदी एखाद्या स्पेसिफिक वासाबद्दल म्हणजे उद्बत्तीबद्दल देखील, तर त्याचही चिंतन घडत राहतं. त्या वासना पुऱ्या झाल्याखेरीज चित्त शांत होत नाही. ही वासना, इच्छा यामुळे होणारी व्यग्रता कशी कमी करावी हा प्रश्न मागच्या वेळेला आपण घेतलेला होता. वासना, इच्छा यामुळे होणारी व्यग्रता कमी करण्यासाठी पौरुष प्रयत्न पाहिजेत. तसंच वासना, इच्छा या स्वाभाविक आहेत आणि त्या निर्माण होणं हा दोष आहे असं, खूप मोठा दोष आहे असं समजू नये. हेही तितकंच खरं आहे. जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत शरीराच्या म्हणजे विविध प्रकारच्या इंद्रियांचा, डोळ्याच्या, कानाच्या, खाण्याबद्दल आणि सर्वच बाबतीत अशा इच्छा किंवा वासना या राहणारच, त्याची व्यवस्था लावता येत नाही. अशा प्रकारचा जो प्रश्न होता तो मागच्या वेळेला आपण पाहिला. संतांनी याबाबत काही ना काही उपाय केलेले आहेत. मागच्या वेळेला वेळ आपली संपत आली त्यामुळे आपण तिथपर्यंत फारसे पोचलो नाही. आपण हे पाहिलं की क्षुद्र इच्छा ज्या त्या तृप्त केल्यामुळंच बाजूला पडतात, जसं रामकृष्णांचं गुडगुडी ओढणं. विवेकानंदांना देखील जर्मनीत गेलेले असताना धूम्रपानाची तीव्र इच्छा झाली तर त्यांनी तिथं सिगारेट सोडल्या. अशा प्रकारे त्यांच्या चरित्रामध्ये वाचनात येत. श्रीधर स्वामी महाराजांनी याच्यावर काही प्रयोग असे केले की ते गडावर समर्थांची सेवा या भावाने राहत होते आणि अतिशय कमीत कमी एक पंचा नेसायचा आणि एक पंचा पांघरायचा अशा पद्धतीने वस्त्र घालून, तसंच ते तिथं जो आहार करत असत तो आहार देखील मधुकरी मागून खाली गडावर राहणारी कुटुंब आणि खाली राहणारी जी कुटुंब होती परळीमध्ये त्यांच्याकडून मधुकरी मागून ते आणत असत. त्या मधुकरी चा सगळा एकत्रित अन्न भाग हा पाण्यामध्ये धरत असत आणि त्याच्यातला रस बराचसा पाण्यात निघून जात असे आणि मग नंतर ते खात असत. आपले वासनांविषयीचे अथवा कामनांविषयीचे जेवढे प्रश्न आहेत तेवढे अशा प्रकारचे उपाय त्यांनी केले हे ऐकलं तरी देखील कोणाकोणाला भीती वाटल्यासारखं होईल, पण त्यांनी ते केलेले होते. तसंच मनामध्ये जर कोणत्याही प्रकारची वासना निर्माण झाली तर मनाबरोबर लगेच देह देखील अमंगळ होतो अशा भावनेने त्याचं परिमार्जन करण्यासाठी म्हणून जिथं ते असतील तिथून ते सज्जनगडवर असलेल्या कुंडाकडे येत असत आणि कुंडात एक बुचकळी मारत असत. त्यांच्या साधनेच्या सुरुवातीच्या काळामध्ये श्रीधर स्वामी महाराजांच्या इथून अनाथ विद्यार्थी ग्रह म्हणजे आता पुणे विद्यार्थी ग्रह इथं ते पूर्वी शिकत होते आणि तिथून सज्जनगडला देवदर्शन या हेतूनी गेले, आत्मदर्शन या हेतूनी सगळं सोडून गेले. असा सगळा त्याग करून तिथं गेल्यानंतर देखील देहांतर्गत इंद्रियांच्या ठिकाणी वास करणाऱ्या वासना या कायमच होत्या. असं असल्यामुळे त्यांना जो काही त्रास होत असे त्याचा, त्या त्रासातून उपाय म्हणून ते जिथं असत सेवा करण्यासाठी तिथून ते त्वरेने धावत येत असत आणि बुचकळी मारत असत. सुरुवातीच्या काळात असं अशी वर्णन आहेत की श्रीधर स्वामी महाराज जवळपास दिवसात संपूर्ण वेळ ओलेच राहत असत. एकदा भुसकुळी मारून आल्यानंतर अर्ध्या तासाने परत वासना मनात आली तर परत कुंडावर जाऊन भुसकुळी मारायचा प्रसंग त्यांच्यावर येत असे. अशा प्रकारे सारखं ओलं राहिल्यामुळं अंगावरची वस्त्र आणि अनेक वेळेला ते स्नान घडल्यामुळं बारीक तापाचा देखील त्रास त्यांना सुरू झाला. पण त्यांनी अशा या उपायाने त्याच्यावर विजय मिळवला. विजय कसा मिळवायचा किंवा याच्यातून या गोष्टी कमी कशा करायच्या आपल्याला झेपेल असं आपण करावं. सर्वसाधारणपणाने गृहस्थ धर्मामध्ये तितका व्याप होणार नाही, तरी देखील मन बंडखोर असल्यामुळे होऊ शकेल. अत्यंत कळवळीने प्रार्थना करणं हा त्याच्यावर उपाय आहे. पण कामाच्या वेळेला अथवा क्रोधाच्या वेळेला प्रार्थना आठवत नाही ही अडचण असते. प्रार्थना करावी हा उपाय आठवला तरी प्रार्थना करता येत नाही ही अडचण निर्माण होऊ शकते. पण काही संतांनी तशाही स्थितीमध्ये आपल्याला एका ठिकाणी बांधून घेतल्यासारखं थांबून नामस्मरणाचा धोशा लावला आणि या व्यापातून हळूहळू सुटका करून घेतली. अशा प्रकारे देखील त्यांच्या चरित्रातून संदर्भ आहेत. अतिशय तळमळीने हाक मारली की चित्त भगवंताच्या पादपद्मी जाईल आणि मग कामाची भावना कमी होईल. तर कोणी कोणी असाही उपाय केलेला आहे की क्रोध आलेला असताना आपण पूर्णपणे क्रोधाविष्ट झालेले आहोत याचा अर्थ आपल्या आत असणारं जे चैतन्य आहे त्या चैतन्यानी अबोधामुळं संपूर्ण क्रोधाचंच स्वरूप धारण केलेलं असतं. जेव्हा काम येतो तेव्हा तुम्ही चैतन्यासकट कामाने व्यापून जाता. भय जेव्हा निर्माण होतं तेव्हा तुमचं चैतन्य देखील कापतं, भयाने कापतं, अतिशय भय चित्तामध्ये दाटून राहतं. तर या क्षणाला देहापासून ते आत्मचैतन्यापर्यंत आपण भयानी व्यापले गेलेले आहोत, त्यामुळे त्याच्यातून बाहेर पडणं अशक्य आहे. या क्षणाला आपण कामामुळं देहापासून ते चैतन्यापर्यंत व्यापले गेलेले आहोत. चैतन्य व्यापलं जात नाही पण चैतन्याच्या ठिकाणी तसा आभास निर्माण होतो म्हणून ते व्यापलं जातच अबोधाच्या पक्षी. ही अवस्था देखील नंतर बदलते. कोणी असं सांगतात की तुम्ही कामी झालेले आहात तर तुम्ही पूर्ण कामी झालेले आहात हे तुम्ही तुम्हाला पाहा. त्या भावनेत राहत तिथून आपोआप बाहेर याल. तुम्ही भयाच्या भावनेतून आपोआप बाहेर याल. तुमचं स्वरूपच सगळं भयाचं झालेलं आहे असं लक्षात आलं की काही काळाने तुम्ही त्याच्यातून आपोआप बाहेर याल. कारण स्वरूपत तुम्ही भयापासून भिन्न आहात, स्वरूपत तुम्ही कामापासून भिन्न आहात, स्वरूपत तुम्ही कोणत्याही वासनेपासून भिन्न आहात. वासना हे तुमचं स्वरूप नाहीये. असं असल्यामुळं स्थितीस्थापकत्वाच्या नियमाप्रमाणे काही काळाने परत तुम्ही आपोआप जाग्यावर येता, आपल्या आपण जाग्यावर येता. तर विपश्यनेसारख्या बौद्ध साधनाचा पुरस्कार करणारे जे आहेत त्यांनी तुम्ही जर क्रोधी झालेले असाल तर तुम्ही क्रोधी झालेले आहात हे क्रोध असतानाच पाहण्याचा प्रयत्न करा. काय झालाय क्रोधामुळे परिणाम? तुमचा आवाज उच्च स्वरामध्ये काम करतो आहे, तुमचे डोळे मोठे झालेले आहेत, तुमच्या हाताच्या मुठी वळलेल्या आहेत, तुम्हाला क्रोधाशिवाय दुसरा कुठलाही विचार सुचत नाहीये. त्याचा शरीरावर झालेला जो परिणाम आहे तुमच्या तळहाताला घाम आलेला आहे पहा, असंही सांगितलं जातं. प्रत्येकच तुम्ही कामाने व्याप्त झालात तर कामाने व्याप्त झालात म्हणजे काय झालं हे तुम्ही तुमच्या शरीराकडे पहा. काय झाला तुमच्या शरीरावर परिणाम आणि तो जरा दुरून पहा, निरीक्षण करा. त्यामुळे तुम्ही निरीक्षण करायला लागल्यानंतर कामभावना ओसरेल, क्रोध भावना ओसरेल, भयभावना ओसरेल, अशा प्रकारचा एक उपाय सांगितलेला आहे. तरी देखील ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की कडाडी लोटला गाडा, उतारावरून एक गाडा लोटून दिलेला आहे आणि तो त्याला वेग आलेला आहे, त्याची चाक आता वेगाने पळत आहे, उतारावरून तो धावतो आहे. तर त्याला आता पडण्याखेरीज जसा दुसरा कोणताही मार्ग नाही, पडण्याच्या अलीकडं पडण्याखेरीज आता त्याला दुसरा कुठलाही उपाय नाही, तसं तुमच्या बाबत होऊन जातं. तुमच्या ठिकाणी काम निर्माण झाला की तसं होतं, भय निर्माण झालं की तसं होतं. नियमित केलेल्या उपासनेमुळं किंवा साधनेमुळं इतक्या प्रकारच्या तीव्र भावना हळूहळू होणंच कमी होतं. आत्मदर्शनामुळं, मन शांत होत असल्यामुळं, समाहिततेमुळं या गोष्टीच कमी व्हायला लागतात, तितक्या तीव्रतेने त्या घडत नाहीत. म्हणून साधकांची मनोगत मी पूर्वी फार रागवत असे. आपल्याकडे येणारे एक साधक, त्यांची पत्नी मला असं म्हणाली की हे इतके रागीट होते की दुकानातल्या नोकरांना मनाविरुद्ध जर काही झालं तर मारहाण करायचे. काहीतरी त्यांच्या कौटुंबिक जीवनात अशी घटना घडली, ही घटना त्या मला सांगत होत्या की आपल्या केंद्रात येण्याच्या आधीचे जर वैमनस्य कौटुंबिक, आमच्या आपल्या केंद्रात येण्याच्या आधीचे जर आमचे यजमान असते, त्यांचे भाऊ अजून तसेच आहेत, त्यांचे शब्द असे की कम से कम दोन ते तीन तरी मर्डर झाले असते. कम से कम असं त्यांनी एकदम शब्द वापरला, कम से कम दोन ते तीन तरी मर्डर झाले असते आमच्या कुटुंबात, पण आमचे यजमान एकदम शांत राहिले म्हणाले. संस्कार केंद्राचे म्हणजे काय, याचा अर्थ असा की याच्यावर त्यांचा हळूहळू करून शांत शांत वृत्ती होत गेल्यामुळं अजूनही रागवत असतील, पण आता त्या तऱ्हेचे रागवत नाहीत. असा तरी क्रोध आता कमी व्हायला लागलाय त्यांचा, असं त्यांचं सांगणं. तसाच काम देखील कमी अशा तऱ्हेने होतो होईल, पण प्रामाणिक प्रयत्न मात्र पाहिजेत. अहंकारामुळे येणारी व्यग्रता याचे विश्लेषण करता येत नाही. मला येणारा राग, होणारा मोह, वाटणारा द्वेष, मत्सर हा अहंकारामुळे होतो हे कळते, पण नक्की कसे होते हे विचार करून देखील नेटसे उमजत नाही. अहंकारामुळे येणारी जी व्यग्रता असते, अहंकार ही एक अशी गोष्ट आहे, नेपोलियन बोनापार्ट ला एका निर्जन बेटावर अटक करून ठेवलं गेलं. एवढा मोठा महान धुरंधर योद्धा, पण एका बेटावर, त्याला निर्जन बेटावर ठेवलं. तिथं काही आदिवासी जमातीचे लोक मात्र राहत होते. एकदा असं झालं की नेपोलियन काही कारणासाठी कुठं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असताना विमनस्क, तिथून जाणाऱ्या थोड्याशा पळत जाणाऱ्या मंडळींपैकी एकाचा धक्का बसला एकमेकांना, तर नेपोलियननी असं त्याच्या डोळ्यात पाहिलं की म्हणजे मला धक्का, अशा पद्धतीने त्यांनी त्याच्याकडे पाहिलं. त्याला माहिती नव्हतं कोणाला आपला धक्का बसलाय आणि हा कोण मनुष्य आहे. हरल्यानंतर देखील आणि अशा प्रकारे शिक्षा भोगत असताना देखील आपण अशा प्रकारचा नेपोलियन आहोत हे तो विसरू शकत नव्हता. नेपोलियन हरला, नेपोलियन जेव्हा जिंकत होता तेव्हा नेपोलियननी आपल्या कर्तृत्वाला सगळं श्रेय दिलेलं होतं जिंकण्याचं. मात्र नेपोलियन जेव्हा हरला तेव्हा आमच्या काही योजना चुकल्या असं तो म्हणाला. आमची वेळ चांगली नव्हती असं तो म्हणाला. म्हणजे जिंकताना आपल्या कर्तृत्वामुळे जिंकत होता आणि आपलं कर्तृत्व कमी पडल्यामुळे आपण हरलो असं मात्र नेपोलियन म्हणाला नाही. हा जो अहंकार आहे कधी कधी कोणाकोणाला सत्तेमुळं, संपत्तीमुळं, उत्तम कुळामुळं, जातीमुळं, रूपामुळं अशा या अहंकाराचे, विद्वत्तेमुळं अशीही अहंता येत राहते. सर्वसाधारणपणाने अहंता हा आपण फार जाणत असल्याचं प्रदर्शन करण्याचा असा भाग होऊन जातो. अहंता शून्य आणि प्रवचनकार पाहायला मिळणं फार कठीण आहे. स्वामीजी म्हणत असत की एक प्रवचनकार दुसऱ्या प्रवचनकाराला नाव ठेवतो, तो काय बोलेल, त्याला काय येते असं तो म्हणे. तुम्ही जर कोणत्याही कामासाठी, कोणत्याही कारणासाठी एखाद्या वकिलाकडे गेलात, तो तिथं सांगायला बसलेला असतो आणि तुम्ही ऐकायला बसलेले असतो, तर वकील तुमच्याशी कशा रीतीने बोलेल तुमच्या लक्षात येतं. जाणीवेचा मोठा भाग असतो, मी कायदा जाणतो आहे आणि तुम्ही माझ्या समोर बसलेले आहात. कोणत्याही प्रकारच्या कन्सल्टंटकडे जा, तो तुमच्यावर कसा ओरडेल, तुम्ही कसे चुकता आहात हे तुम्हाला कसं सांगेल ते तपासून घेण्यासारखं आहे. डॉक्टर सोडू ना, डॉक्टर कन्सल्टंट म्हणजे बाहेरच्या कन्सल्टंट बद्दल, वेगवेगळ्या प्रकारचे जे कन्सल्टंट असतात त्यांच्याकरता मी म्हणतो आहे. त्यांना थोडी देखील शंका कधी कधी चालत नाही किंवा आपल्या म्हणण्याचा हेका ते सोडायला तयार होत नाहीत. स्वामीजींच्या दुकानात एक शास्त्रीबुवा आले आणि ते म्हणाले की दुसरे जे शास्त्रीबुवा होते त्यांना मी वादविवादात असा लवळवलाय की आता 8 दिवस डोकं वर काढणार नाही. वेदांताच्या चर्चेमध्ये त्याला आता असा लवळवलाय सगळ्यांच्या समक्ष की तो 8 दिवस म्हणजे हे बधीर झाल्यासारखे, दुसरे कोणी काही सांगतायत पण ऐकून घेण्याच्या देखील स्थितीत नसतात. हा अहंकाराचा भाग आहे, त्यामुळे जगताचा विरोध व्हायला सुरुवात होते. मी कोणाही टीका करत नाहीये हे सांगताना, तर वेगवेगळ्या ठिकाणी असणारी अहंता कशी तपासायची याचा खुणा सांगतो आहे. रूपवान व्यक्तीला आपण रूपवान आहोत अशी जेव्हापासून जाणीव निर्माण होते तेव्हापासून तिचं सगळं चालणं बोलणं बदलून जातं आणि ती ते सोडून स्वतःकडे पाहू शकत नाही. शुद्धात्मा आपण आहोत या पद्धतीने स्वतःकडे पाहणं तिला फार कठीण होऊन जातं. रूप असेल पण गुण, बुद्धी, उत्तम मन याचा पत्ता नसताना देखील रूपवान व्यक्तीला जगामधून पुष्कळ मान मिळण्याची शक्यता असते. त्यामुळे तिचं मन बिघडतं, मन खराब होऊन जातं. यामुळं काय होतं, यामुळं अशांतता, अस्वस्थता, आपण म्हणू ते लोक मानत नाहीत असं जर झालं तर त्यामुळं निर्माण होणारा उद्वेग, या गोष्टी मनात फार भरून येतात. लोकांना समजून घेण्याची ताकद संपते, स्वतःला समजून घेण्याची देखील कुवत नाहीशी होते. आणि हा अहंकार वेगवेगळ्या मार्गाने डोकं वर काढतो. स्वामीजी एक गोष्ट सांगायचे, अहंकारासंबंधीची गोष्ट आहे. ब्रिटिशांनी महामहोपाध्यायी पदवी, आता दुर्दैवाने माझंच आडनाव आहे, फरका त्याच्यात, भाऊशास्त्री वझे म्हणून एक शास्त्री होऊन गेले, त्यांना महामहोपाध्याय ही अतिशय मानाची पदवी वाराणसीला, काशीला देऊ केली. तर तेव्हाच नेमकं गांधीजींचं कुठलंसं आंदोलन होतं आणि त्या आंदोलनाच्या प्रभावामुळं त्यांनी ती पदवी नाकारली, ते पदवी घ्यायला गेले नाहीत. तर स्वामीजी म्हणत असत की महामहोपाध्याय, बहुधा ते नागपूरचे राहणारे होते, महामहोपाध्याय वझे असं म्हणायच्या ऐवजी ते जिथं जिथं नंतर जाऊ लागले तिथं तिथं त्यांची ओळख करून देताना त्यक्त महामहोपाध्याय उपाधी पदवी कहा भाऊशास्त्री वझे अशी त्यांची ओळख करून द्यायला सुरुवात झाली. ती उपाधी टाकल्यामुळं ती उपाधी जास्तच चिकटली. अशी ही सगळी अवघड गोष्ट, अवघड बाब होऊन जाते. अहंकारापोटीच द्वेष असतो, अहंकारापोटीच मत्सर असतो. विश्वामित्र आणि वसिष्ठ यांच्यातलं जे विश्वामित्रांच्या बाजूनी वैर निर्माण झालं ते अहंतेपोटी होतं, दुसऱ्या कशाच्या पोटी नव्हतं. विश्वामित्र हे राजर्षी होते, सम्राट होते. एकदा असं झालं की वसिष्ठ आपल्या शिष्यगणांसह, आणि फार मोठा शिष्य समुदाय होता, त्या आश्रमात वसिष्ठांच्या, आणि त्यांच्या आश्रमातच त्यांचा आश्रम होता तो विश्वामित्रांच्या राज्याच्या सीमांच्या अंतर्गत होता. भली मोठी सेना घेऊन विश्वामित्र परत येत असताना अंदाजापेक्षा लवकर सूर्यास्त झाला म्हणा किंवा त्यांचा जिथं मुक्काम करायचा होता काही कारणाने प्रवासात विलंब झाला म्हणून त्यांना राहायला लागलं, तर जवळ असलेली मनुष्य वस्ती म्हणून वसिष्ठांच्या आश्रमामध्ये येऊन ते थांबले. बरोबर हजारो सैनिक होते, या सैनिकांच्या भोजनाची व्यवस्था नव्हती, त्यांच्या राहण्याची कोणतीही व्यवस्था तिथं नव्हती, पण आता मार्गक्रमणा करणं शक्य नव्हतं. असं असल्यामुळं विश्वामित्रांच्या समोर एक मोठा प्रश्न निर्माण झाला की एवढ्या मोठ्या सैन्याची व्यवस्था करायची कशी. आश्रमात जे ऋषी होते वसिष्ठ, तर ते म्हणाले काही काळजी करू नका, सगळी व्यवस्था होईल. इतक्या आयत्या वेळेला सगळ्या लोकांची जेवणाची राहण्याची व्यवस्था होणार कशी असा प्रश्न विश्वामित्रांना पडला. तेव्हा त्यांच्याकडे कामधेनू नावाची एक अद्भुत गोष्ट आहे आणि तिच्याकरवी ही सगळी व्यवस्था होऊ शकते असं वसिष्ठ म्हणाले आणि कामधेनूंनी सर्वांचं अन्न निर्माण केलं. त्यांची उत्तम निवासाची सगळी व्यवस्था तिथं झाली. वसिष्ठ मोठे कृतज्ञ झाले, नम्र झाले. विश्वामित्र मोठे नम्र झाले, कृतज्ञ झाले वसिष्ठांसमोर. दुसऱ्या दिवशी परत जाताना आभार मानताना त्यांनी ती गाय मागितली की या माणसाकडे ही गाय काय करायची, मी सम्राट आहे, एवढ्या लोकांचं पालन पोषण करतो, माझ्याकडे जर ही गाय असेल तर समाजाला याचा यांच्यापेक्षा कितीतरी उपयोग. इथं काय जे राहतात त्यांचं अन्न मी पुरवेन, यांना काही मी कमी पडू देणार नाही, ही गाय मला हवी, असं ते म्हणाले. आणि कृष्ण म्हणाले की ही गाय ही स्वर्गातून आलेली आहे आणि ती आपणहून आलेली आहे, तिला मी माझ्याकडून जासही म्हणणार नाही, तशी मी तुम्हाला देणार नाही थोडक्यात. तेव्हा ते म्हणाले मी बलपूर्वक घेऊन जाईल, तुमच्यात जे बळ आहे त्या बळाने घेऊन जा तुम्ही म्हणाले. तर त्या कामधेनूतून अनेक शस्त्रधारी निर्माण झाले आणि विश्वामित्रांचा साफ पराभव झाला, विश्वामित्रांना निघून जायला लागलं तिथून. कोणत्या कारणाने वसिष्ठांकडे ही गाय आली? तर तपामुळे ही गाय आली, म्हणून विश्वामित्र तपाला प्रवृत्त झाले आणि वसिष्ठांशी जणू स्पर्धा करायला लागले. विश्वामित्र हे फार मोठे ऋषी आहेत, अत्यंत उच्च कोटीच्या दार्शनिकांमध्ये विश्वामित्रांची गणना होते. गायत्री मंत्राचे उद्गाते विश्वामित्रच आहेत, कमी नाही आहेत. खूप मोठी साधना केल्यानंतर राजर्षीच्या ऐवजी आपण ब्रह्मर्षी या पदवीला प्राप्त व्हावं अशी त्यांना इच्छा निर्माण झाली आणि ते ब्रह्मर्षी देखील वसिष्ठांनी म्हणावं अशी त्यांची इच्छा होती. वसिष्ठांनी मानावं की मी ब्रह्मर्षी झालो आणि खरंच खूप मोठी तपश्चर्या केलेली होती, पण वसिष्ठ त्यांना ब्रह्मर्षी म्हणत नव्हते. अहंकार टोकाला गेला. कुठलीही गोष्ट तपानी अहिंसक झालेले विश्वामित्र शेवटी वसिष्ठ ऐकत नाहीत, म्हणून विश्वामित्रांनी वसिष्ठांचे 100 मुलगे मारले या रागा खातर की आता तर तुम्हाला म्हणशील की नाही. म्हणून एके दिवशी पौर्णिमेच्या रात्री वसिष्ठ आपल्या पत्नी बरोबर शुभ्र चांदण्यामध्ये बोलत बसलेले होते आणि अरुंधती असं म्हणाली की किती नितळ आणि सुंदर चांदणं पडलेलं आहे. तेव्हा वसिष्ठ म्हणाले की हे चांदणं विश्वामित्राच्या ज्ञानासारखं आहे, इतकं नितळ आणि सुंदर चांदणं आहे. तेव्हा अरुंधती म्हणाली मग तुम्ही त्याला ब्रह्मर्षी म्हणत का नाही? जर एवढा असेल तर त्याला मग तुम्ही ब्रह्मर्षी का म्हणत नाही? तेव्हा विश्वामित्र तिला सांगत होते की आपल्याला कोणत्या तरी गोष्टीने संबोधावं ही वासना त्याच्या ठिकाणी शिल्लक आहे. तो ब्रह्मर्षीच आहे, पण ब्रह्मर्षी आपल्याला म्हटलं जावं ही वासना त्याच्या ठिकाणी आहे तेवढीच गोष्ट अडतीये. तो आत्मज्ञानी आहे, तो चांगला आहे, पण त्याला अशा प्रकारची एक वासना सतावते की याला ऑथेंटिकेशन अशा पद्धतीचंच पाहिजे अशा प्रकारे. आणि त्यावेळेला विश्वामित्र भला मोठा धोंडा घेऊन वसिष्ठांनाच मारण्यासाठी म्हणून त्यांच्या पाठीशी उभे होते. तो सगळा संवाद विश्वामित्र ऐकत होते, धोंडा हातात घेतलेले आणि वसिष्ठांच्या डोक्यात टाकण्यासाठी म्हणून आलेले. त्यांनी हा संवाद ऐकला आणि त्यांनी सगळं मिळवलं पण तरी देखील त्याला हे मिळवण्याची इच्छा शिल्लक आहे. सगळं मिळवलं पण ब्रह्मर्षी म्हटलं जाण्याची इच्छा शिल्लक आहे. सगळं मिळवलं पण गुरुपद अजून नाही मिळालं असं वाटतं आहे. आत्मज्ञान वाया जातं. परमार्थ हा अतिशय घसरडा निसरडा असा प्रांत आहे. परमार्थामध्ये देखील आम्ही कोणी कोणी व्हावं अशी इच्छा निर्माण होऊ शकते. त्यामुळं तो खरं म्हणजे ब्रह्मर्षी असून मी त्याला ब्रह्मर्षी म्हणत नाहीये. जेव्हा त्याच्या मनातली ही भावना जाईल तेव्हा तो ब्रह्मर्षीच आहे असं ते तिला सांगत होते. त्यांनी तो धोंडा बाजूला टाकला आणि विश्वामित्रा वसिष्ठांचे पाय धरले. वसिष्ठांच्याही लक्षात आलं की हा संवाद ऐकून यांनी पाय धरलेले आहेत आणि पाठीवर थोपटून आणि खांदे धरून उठवत ते प्रथम विश्वामित्रांना म्हणाले की ब्रह्मर्षी उठा. परमार्थामध्ये जो द्वेष मत्सर निर्माण होतो त्याच्याबद्दल मी सांगतोय. मग व्यवहारात काय? व्यवहारात तर असं असतं की नको असलेली व्यक्ती जर मोठ्या मोठ्या दोन व्यक्ती असतील तर दुसऱ्या व्यक्तीला मारण्याची इच्छा निर्माण होते जी परमार्थात होते. सुपारी देऊन मारून टाकणे असं वाटतं की व्यक्ती ही इतका अडथळा आहे की ही मेली तरच आपल्याला समाधानाने जगता येईल म्हणून त्याचे खून देखील करवले जातात. इतक्या प्रमाणात हा अहंकार त्रासदायक आहे. साधकाला जाणवणारा जो अहंकार आहे तो अहंकार इतका काही कोणाचे खून करण्यापर्यंत नाही. त्याला या अहंकाराचं विश्लेषण करता आलं पाहिजे. प्रथम आपल्या ठिकाणी हा अहंकार आहे हे समजून घेणं हा अहंकार देहाभिमानाच्या बाजूला पडलेला आहे हे समजून घेणं आणि आपण तर देह मन बुद्धी नाही याचं निरंतर चिंतन करत राहणं कुठल्याही गोष्टींनी हुरळून जाण्यासारखं काही नाही हे लक्षात घेणं. स्वदेशेषु मान्यः विदेशेषु धन्यः सदाचार वृत्तेषु मत्तो न चान्यः मनश्चेन्न लग्नम गुरोरंध्री पद्मे ततः किम ततः किम ततः किम ततः किम. समजून घेतलं पाहिजे की आपल्याला जो मान आहे, मान आहे म्हणजे झालं काय, म्हणून काय झालं. शरीरम स्वरूपम तथा वा कलत्रम यशश्चारुचित्रम धनम मेरुतुल्यम मनश्चेन्न लग्नम गुरोरंध्री पद्मे किंवा हरेरंध्री पद्मे ततः किम ततः किम ततः किम ततः किम. आचार्य म्हणतात म्हणून काय झालं. अतिशय सौंदर्यवान असं शरीर प्राप्त झालेलं आहे आणि तशीच पत्नी आणि मुलं आहेत. शरीरम स्वरूपम तथा वा कलत्रम हाच अभिमानाचा विषय असतो कोणाकोणाचा, कोण कोणत्या कोण कोणत्या. यशस चारुचित्रम एखादं सुंदर चित्र रेखाटावं तसं आखीव रेखीव यश मिळालेलं आहे. धनम मेरुतुल्यम आणि मेरुतुल्य धनाच्या राशी निर्माण झालेल्या आहेत कर्तृत्वानी. तर म्हणून काय झालं असं आचार्य विचारतायत. तर आचार्य विचारतायत, आचार्य आपल्याला नाही विचारतायत, आपणच आपल्याला विचारावं म्हणून हा श्लोक आहे. ते कुठल्या संन्यस्त खडग का कोणत्या नाटकात, जगी या खास वेड्यांचा पसारा माजला सारा, कुणाला वेड कनकाचे, तसं तसं होऊन गेलेलं आहे. या अहंकारापोटी कशान कशाचं तरी वेड घेऊन आपण मूळ कोण आहोत काय आहोत हे अगदी साफ विसरून बाजूला सारून कशावर तरी अभिमान ठेवायचा हे जर नीट विश्लेषण करता आलं. माझी बुद्धी, स्वामीजींच्या कडे एकदा कोणीतरी आलं, सत्संग होता किंवा काय छोटी एक बैठक होती आणि सारखेच कोणीतरी म्हणायला लागलं की माझ्या बुद्धीला पटलं नाही म्हणून आम्ही बुद्धी आम्ही चालवत असल्यामुळं आम्हाला सगळं नीट तर्काला समजलं पाहिजे. स्वामीजी म्हणाले कसली तुमची बुद्धी, तुमची बुद्धी म्हणजे काय ज्ञानेश्वरांची बुद्धी आहे का तुमच्या बुद्धीला तुम्ही व्यासांची बुद्धी समजता, तुमची बुद्धी म्हणजे काय आईन्स्टाईनची बुद्धी आहे, कसली तुमची बुद्धी म्हणाले. जी बुद्धी शरणागत नाही ती अहंकाराने ग्रस्त होते, बुद्धी कसली असं ताडकन स्वामीजी म्हणाले. तुमची बुद्धी काय ज्ञानवानपेक्षा मोठी आहे असं जर आपल्या बुद्धीला आपल्या कर्तृत्वाला विचारलं तर आपण थोडेसे डाऊन टू अर्थ खाली येऊ. अहंकाराचा त्रास हा आपल्याला द्वेष मत्सर या भावनेनी जसा असतो तसा अहंकारी माणसाचा दुसऱ्यांना खूप व्याप असतो. त्याच्या बरोबर राहणाऱ्यांना सारखा एक प्रकारचा त्रास होत असतो. त्याचं बोलणं ऐकून, त्याचे विचार ऐकून, त्याचं वागणं ऐकून, त्याची आढ्यता पाहून, त्यामुळे लोक हळूहळू दुरावत असतात त्याच्यापासून. हे जर नीट लक्षात घेतलं तर मग आपल्या लक्षात येईल की आपल्या बुद्धीपेक्षा खूप बुद्धिमान लोक आहेत, आपल्या रूपापेक्षाही रूपवान लोक आहेत. शिवाय ब्युटी इज स्किन डीप, किती खोली रूपाला असून असून त्वचे एवढी. रूपाला काय फार मोठी गांभीर्याने खोली आहे की काय, हे जर नीट लक्षात आलं नीट विचारणा केली तर अहंकाराचा व्याप कमी होईल, नाहीतर अहंकाराचा व्याप कमी होत नाही, होता होत नाही. मी अशी एक गोष्ट वाचली की एका शिक्षकांचा त्यांची 75-80 सहस्र चंद्र दर्शन म्हणून सगळीकडे पंचक्रोशीत सत्कार चाललेला होता. आणि त्यांचे जे विद्यार्थी होते ते विद्यार्थी पार दिल्लीपासून ते झेडपी सदस्य इथपर्यंत सगळीकडे त्यांचे विद्यार्थी असे मोठ्या मोठ्या पदांवर. त्यामुळं प्रेमाने विद्यार्थी येत असत, सगळीकडे सत्कार होत असे. शेवटचं भाषण होतं, 5-7 कार्यक्रम झाले, शेवटचं भाषण होतं. शेवटचा कार्यक्रम आणि त्या कार्यक्रमातलं शेवटचं गौरवपर भाषण, ते भाषण करण्यासाठी त्यांचाच एक माजी विद्यार्थी जेव्हा उठला तेव्हा त्यांनी त्याचा शर्ट मागून ओढला, तो त्यांच्या कानापाशी जरा झुकला, तोंडापाशी झुकला, कान त्यांनी केले तर ते म्हणाले की थोडस माझ्या नम्रतेविषयी देखील सांग. थोडस माझ्या नम्रतेचंही वर्णन कर, तुझ्या लक्षात आलेलं. या गोष्टींवरून आपल्याला समजतं आपल्या वर्तनाच्या वेळेला आपण सावध राहावं म्हणजे झालं. अहंकारामुळे होणाऱ्या सूक्ष्म गोष्टींचे विश्लेषण कसे करावे, हा जो अहंकार आहे हा अहंकार ध्यानामध्ये बाह्य अहंता म्हणजे देहभाव नाहीसा होतो आणि आत्मस्वरूपाशी तदाकारता प्राप्त होते, तेव्हा लक्षात येतं की माझं खरं स्वरूप हे आहे, ते जे वरचं आहे ते नव्हे. तेव्हा मात्र मुळापासूनच बाहेरच्या या सगळ्या गोष्टींवरची जी अहंता आहे ती थोडी तरी कमी होते. ही कमी झालेली अहंता नंतर त्याच दिवशीच्या ध्यानानंतरच्या व्यवहारात परत आपल्याकडे येईल असं वर्तन मात्र घडता कामा नये. नाहीतर ते त्या काशीला, काशीच्या गंगेच्या काठावर असलेल्या झाडांवर जसे तुमचे दोष बसतात, रामकृष्ण म्हणायचे बुचकुळी मारताना तुम्ही पवित्रच, तिथून बाहेर आलात की ते परत येऊन बसतात तू, असं होता कामा नये. प्रत्येक ध्यान हे गंगा स्नान आणि ध्यानातून उठलात की परत सगळी आली मानगुटीवर बसायला, असं मात्र होता कामा नये. असं जर केलं, उपासनेमध्ये मूळ अहंता म्हणजे आत्म्यापर्यंत तुम्ही जाऊन पोहोचता, तेव्हा मात्र या बाह्य अहंतेचा जो भाग आहे या बाह्य अहंतेचा भाग कितीतरी खाली खाली असा येत राहतो. अजून एक प्रश्न राहिलाय, तो आता पुढच्या वेळेला बघू. एक अर्धा मिनिट आपण शांत डोळे मिटून बसू. हरी 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 स्वामी जी नारायण हरी हरी। बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय 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 रघुवीर।
हरि हरि श्री राम।